जय जय राम कृष्ण हरि
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 बोला पुंडलीक वरदा
जन्म मरणाच्या वाटेवर मोक्षाच्या पालखीचा महत्वाचा भोई म्हणजे अध्यात्म. आर्यव्रतात भक्ती मार्ग हा सहज साध्य सर्वसामान्यांचा जवळचा मार्ग मानला गेलाय. वारकऱ्यांनी भगवी पताका खांद्यावर घेतली आणि पाहता पाहता वारकरी संप्रदाय निर्माण झाला. या संप्रदायाने भाविकांना एकाच वेळी जगण्याची आणि पंचतत्वात विलीन होण्याची चिरंतन ओढ दिली आणि मराठी सारस्वताला दिला साहित्याचा अमर ठेवा. ज्ञानीय रचिला पाया तुका झालासे कळस या संत काव्यांनी अवघा महाराष्ट्र डोलला. प्रेरणा मिळत राहिली. वारकरी संप्रदाय नेमका कुठल्या शतकात जन्माला आला हे निश्चित ठाऊक नाही. संप्रदाय रूढ होण्यासाठी कित्येक दशक शतक जावी लागतात. परंपरांची पावलं मळवाटा घडवीत जातात आणि श्रद्धाळू पावलं त्यावर मैलांचे दगड रचित जातात. प्रश्न पडतो हे कुठलं वेड, हा कुठला चमत्कार, कुठली व्याकुळता ओढून आणते एवढ्या प्रचंड जनसमुदायाला देव दैव तर्क यांच्या पलीकडे नेणारा हा प्रश्न दशकांदशके दिंडी चालतेच आहे. लाखो देहांच्या लाखो मनात कोट्यावधी घटना घडल्या असतील. त्यातलीच पुसटची कल्पना धरून मला मी म्हणणाऱ्या माझ्यातल्याच मीला तपासण्याचा हा प्रयत्न. याच प्रेरणेतून समोर आली ती ही पाच पात्र: प्रोफेसर यशवंत, सगुणा, कल्याणी, मंजुळा. सर्वसामान्यांच्या हृदयाचे पडसाद घेऊन ही पात्र वारीत वावरतात. आणि सुरुवात होते एका कथेला.
माझा गाव तुझा भंडारा भाळी ब्रह्मानंदी लागे टाळी मुखी नाम जय जय हरी मुखी नाम जय जय हरी मुखी नाम जय जय हरी पुढे पुढे चालली वारी मुखी नाम जय जय हरी पुढे पुढे चालली वारी
मुखी नाम जय जय हरी पुढे पुढे चालली वारी मुखी नाम जय जय हरी पुढे पुढे चालली वारी
आबा काका ओळखलीत मला मी कल्याणी दिनानाथची कल्याणी आबा काका
अगो बाई केवढी मोठी झालीस किती बदललीस वारीला निघालीस होय बरं झालं
नाही शोधायला निघाले त्यांना
अगं बेटा आता ते तुला कसे भेटणार ते तर पहिलं तरी निघून गेलेत जय जय राम कृष्ण हरी
पंढरपूर प्लॉट क्रमांक 7 वर लावण्यात आलेली आहे पुणे पंढरपूर
मारुती चौक कुठे
सरळ जा
पुणे ते
सरळ
जाणारी बस
मारुती चौक कुठे
माहित नाही बाई
दादा इथे मारुती चौक कुठला
हो बाई इथं अर्धा डझन मारुती चौक आहेत तुम्हाला कुठला पाहिजे
कुठला
अजून एक चहा दे रे काय रे काय बघतोस हा
काय नाही आपलं असच
मला वाटलं माझे बाबा
बाबा ओ बाबा
झुइंग विमान आलं विमान आलं झुइंग
अरे लबाडा रे लबाडा
ओ बाबा बाबा तू कॉन्फरन्सला येणार
हो का रे
आज मी सगळ्या शास्त्रज्ञांच्या समोर माझ्या पंढरपूरच्या वारीवरचा पेपर वाचणार आहे
लोक ऐकायला म्हणून ऐकून घेतील ही पण
ते नंतर कळेलच बाबा तुम्ही फक्त आशीर्वाद द्या बाकी आहे माझा पांडुरंग
पांडुरंग चल रे आपण खेळू
सगुणा आयुष्याने पुन्हा एक संधी दिली परत ये मारुती चौकात तुझी वाट पाहतोय तुझा दुर्दैवी कैलास
मी तुला जीवन सोडणार नाही
बाबा तू
असाच एक वारकरी आहे.
कुठं पडलास की काय?
वय
असा काय बसलास इथ?
काय नाही असच.
जीवाला बरं वाटत नाही?
नाही बरं आहे मी.
भाकरी खाणार? बर, पण फोकट मिळायची नाही, काम करावं लागल.
चालेल.
सरपण फोडून देशील?
होय.
तेवढं फोडून दे. बाबा, विठ्ठलाचं नाव घे, सगळं सोपं होईल.
ज्या हाताने प्रेम केलं, माया केली, लळा लावला, त्याच हाताने मारलं तिला, त्याच हाताने मारलं तिला.
घे बाबा, थोडी भाकरी खाऊन घे. काय रे?
गोल गोल चाकासारखी भाकरी. तिच्या मागे पळावं तर पुढे पुढे पळते, तिच्यापासून लांब पळावं तर मागे मागे येते. माऊली, कावळा येतो चोचे धरून उडून जातो तर म्हणतात विठ्ठलाला पावले. माऊली, तू माझ्याकडनं किती लाकडं फोडून घेतलीस का?
देवाच्या दारी निघाले पण स्वार्थ काही सुटत नाही बाई. भाकरीच्या तुकड्यावर राबवून राबवून घेतलं त्या पोराला. केवढं तेज त्याच्या बोलण्यात. देव कोणाच्या रूपानं येईल आणि काय सोंग दाखवेल त्याचं त्यालाच ठाऊक. आपल्या स्वार्थाची मर्यादा काही संपत नाही, हेच खरं.
राजू.
बाबा, काय झालं बाबा?
काही नाही, काही नाही, काही नाही.
गेले दिन व्यर्थ गेले.
का असं वाटतं मला? माझा बाबा, माझा बाबा इथेच कुठेतरी आहे. माझं मन सांगतंय मला, माझा बाबा इथेच कुठेतरी आहे. कळत नाही कुठे निघाले मी. मोहात गुरफटून घरदार मूल बाळ सारं काही सोडून पळाले मी. आता कुठवर पळू? कुठे जाऊ? घरी परत जावं तर कुठल्या तोंडानं? मला माझा समाज माफ करेल? माझा नवरा मला परत घेईल? जाऊ तर कुठे जाऊ? नाही स्वीकारलं तर या काळ्या तोंडाचं करू काय मी? कुठे तोंड लपवायला जागा मिळेल का मला या वारीत?
अरे अरे, काय चाललंय तुमचं?
हो बाबा, तुमचा पाकिट मारलंय ना.
पाकिट?
हा, ब्लाऊज मध्ये ठेवलंय तिनं.
काढून घेते.
ए, तुकडं पडतील हाताचं. आई बहिणी आहेत का? नाही.
ए, मीच दिलंय पाकिट तिला, माझ्या बरोबर आहे ती.
हा, काय बोलताय बाबा? तुम्ही समाधी लावली होती, तिनं मारलं, मी बघितलंय.
सोडा, मी सांगतो तुम्हाला, सोडा तिला.
काय कमाल आहे? चला
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 चला इथून. चला 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 चला. अरे काय तमाशा लावलाय का इथे? चला बघू. चला चला इथून. काय गर्दी करताय?
थांकू, पोटासाठी करावं लागत. हे हे तुमचं पाकिट.
तू काय चोरणार लेकरा माझं पाकिट? ज्याचं सर्वस्व चोरीला गेलं तिथं या पैशांना काय किंमत?
अरे बाबूला सर काय झालं? कोण उचला तिला? उठ बाळा उठ.
संसाराचा सारी पाठ पाप झाले काठोकाठ. संसाराचा सारी पाठ पाप झाले काठोकाठ.
घाबरू नको बेटा, इथं तू सुरक्षित आहेस. आता तुला बरं वाटतंय ना?
घ्या चा, घ्या चा. हे बिस्कुट पण घ्या. घ्या
खा, बरं वाटेल.
काय ग बाई, नाव काय तुझं? कोण ग बाई तू?
तिला शांत पडून राहू देत.
नाही मला जायचंय.
कुठं जायचं एवढा घाईन? दिंड्या काय पाहून नाही चालल्या? घे खाऊन घे पटकन, नाहीतर व्हायचं इथं तुझंच पंढरपूर.
चिठ्ठी शोधतेस? चिठ्ठी शोधतेस का? ही घे.
घ्या चा बिस्कुट, घ्या घ्या. त्या चिठ्ठीत काय लिहिलं ते बघ की.
नाही
सांग ना.
काही नाही.
बर नग सांगू. चा बिस्कुट तर घ्या. चार तोळ्याची असेल ना ही?
काय
माग छान आहे बर का? माझ्याकडे पण हा आहे. मग छान आहे बर का? चा बिस्कुट तर घ्या.
देवा पांडुरंग,
कोण आहेस बाबा?
मी आहे एक वारकरी.
झोप लागत नाही.
ठार मारलंय मी झोपेला. आता डोळे मिटतील ते कायमचेच.
कोणी मायेनं थोपटलं तर लागेल ही झोप.
राहिलं नाही कोणी तस.
तुला थोपटणार कोणी राहिलं नाही, मला थोपटावा असं कोणी राहिलं नाही. कशा वाटा छेदत जातात परस्परांना. कोण कुठला तू? तुला स्पर्श केला आणि माझा आनंदाचा ठेवा समोर आला.
तुझ्या एवढाच असाच मुलगा होता माझा. खूप जवळ होता, खूप काही होता.
बाबा, माझा थिसिस सबमिट झाला. जर्मनीतल्या हेडनबर्ग युनिव्हर्सिटीने मला बोलवलंय. विठ्ठल आणि त्याचा भक्त संप्रदाय हा केवळ चमत्कार नसून तो अभ्यासाचा विषय आहे असं म्हणून काम सुरू केलं होतं.
एक मिनिट.
आणि पुरता विठुमय झालो.
तुझ्या अभ्यासाला माझा सलाम आहे, पण विचारांचे भेद राहणारच. मी माणूस आहे, माणसाने सायन्स डेव्हलप केलंय, निसर्गाने दिवस आणि रात्र निर्माण केली आहे. मी रात्रीचा अंधकार छेदायला दिवसाचा प्रकाश साठवला. निसर्गाने विषवल्ली निर्माण केली, मी त्याचं परिवर्तन केलं औषधामध्ये. आता माणूस श्रेष्ठ की निसर्ग श्रेष्ठ? मी माणूस श्रेष्ठ आहे, कारण की तो स्वतः प्रयत्न करतो, सतत लढत झगडत राहतो या निसर्गाशी.
हा, तुम्ही झगडता की नाही?
हो,
झगडता कुठल्या तरी शक्तीच्या विरुद्ध. तुमच्या मनामध्ये काहीतरी करण्याची उर्मी आहे. याच दोन गोष्टींना मी ईश्वर म्हणतो. तुम्ही नेहमी म्हणता असं बाबा की माणसानं आव्हानं पेलवली.
हो,
म्हणजेच नकळतपणे त्यांनी त्याच्या मर्यादा मान्य केल्या. म्हणजेच तुम्ही ईश्वर देखील मान्य करता.
नो, नो, नॉट अ चॉल.
ओके, ओके, ओके. बरं, माझं म्हणणं असं आहे बाबा की तुम्ही आमच्या बरोबर येता.
कशाला?
चला ना आमच्या बरोबर. मी, चारू, अभय, आम्ही तिघही जायचं म्हणतोय. इथे एकटं राहून काय करणार तुम्ही?
अरे, खूप काम आहे मला. खूप वाचायचंय, खूप लिहायचंय, अनेक योजना आहेत. अजिबात एकटा नाहीये मी. खुशाल जा तू, जा. जस्ट डोंट वरी अबाउट मी. डोंट वरी. मग गेला तो, गेला तो परत आलाच नाही. तिकडेच मोटार अपघातात तो सून जागीच गेले. दुर्दैव कस चारी बाजूनी घाला घालत. कार ऍक्सिडेंट झाला तेव्हा माझा नातूही त्यांच्या सोबत होता, पण सापडलाच नाही. भावने पुढे सारी बुद्धिनिष्ठा कोसळली. आय विल नॉट ऍक्सेप्ट दॅट विठ्ठल. नो, नेव्हर. इतकी भक्ती केली माझ्या लेकरानं त्याची, त्याचं हे फळ. जाब विचारायला निघालोय त्याला, असशील तर ये समोर कमरेवर हात ठेवून काय उभा आहेस? हिम्मत असेल तर तरुणपणी गेलेल्या मुलाचा बाप हो आणि भोगून दाखव हे सारं दुःख. तुला क्षमा नाही पांडुरंगा, तुला क्षमा नाही.
अश्रूंचे खारे पाणी. व्यापून जगाला उरले. दुःखाला नसे किनारा.
Thank you.
घे बाई, तुला जास्त गरज आहे याची, मला काही उपयोगाचं नाही, घे तुला।
राव दे हा ताई, भिक्कारी नाही मी दान घ्यायला, चोर आहे, कष्टानं मेहनतीनं चोरी करते, हव तर चोरीन मी ते।
बाई ग, कुठे निघालीस? थांब पोरी, कुठे निघालीस?
जाईन वाट फुटेल तिथे, वावटळीत सापडलेल्या धसकटाची दिशा कुणी ठरवावी?
आगीतून फोपाट्यात कशाला पडतीस लेकरा?
मग काय करू? ज्याच्या भरोशावर मी पुरात उडी घेतली तो ओंडकाच निसटला माझ्या हातून, दोष तरी कुणाला देऊ? माझाच गुन्हा, कुणावर भक्ती करू मी? माझा देवच बेईमान निघाला।
बाळा, नाहीतरी देवाच्याच हवाली केलंस तू स्वतःला। मग इथेच थांब, जाऊ नकोस। देव मला माहित नाही, मी माणसाचं सांगू शकतो। एकटी तरणी ताठी बाई कुठे दिवस काढशील? प्रत्येकाच्या आतमध्ये एक लचके तोडणारा लांडगा दडलेलाच आहे। हरणीसारखी घायाळ भिरभिरलेली तू कसा निभाव लागणार बाहेर? इथेच थांब। इथे माणसांच्या झुंडीत बळी तरी जाणार नाही तुझा। ऐक माझं, हे अनुभवाचं शहाणपण आहे। माझा मुलगा नेहमी म्हणायचा, आपण फक्त चालत असतो, वाटा आधीच ठरलेल्या असतात।
ही वाट कशी आणि कुठे मला नेईल? ही वाट कशी आणि कुठे मला नेईल? मी आज कुठे आणि कुठे उद्या जाईन? ही वाट कशी आणि कुठे मला नेईल? मी आज कुठे आणि कुठे उद्या जाईन? पाठ फिरवुनी चालत गेलो दूर, कधी मनास भिडला नाही व्याकुळ सूर। मी पाठ फिरवुनी चालत गेलो दूर, कधी मनास भिडला नाही व्याकुळ सूर। का आज बंधने तोडून आला पूर? का आज बंधने तोडून आला पूर? ते कधीच नाही दिसले ते पाहीन। मी आज कुठे आणि कुठे उद्या जाईन? ही वाट कशी आणि कुठे मला नेईन? मी आज कुठे आणि कुठे उद्या